नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेस आणि रासपची आघाडी. महायुतीची घोषणा लवकरच होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नगर परिषदा अधिनियम 1965 मध्ये सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ. प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिन, नाताळनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि धाराशिव इथल्या लोकसेवा समितीचे विविध पुरस्कार प्रदान. आता सविस्तर बातम्या. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. जागा वाटप आणि अन्य माहिती देणं मात्र दोन्ही नेत्यांनी टाळलं. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले,
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करत आहोत. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना मुंबईसोबत नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी ही युती झाली असल्याचं स्पष्ट केलं. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी युती झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे.
काँग्रेस पक्ष राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जाहीर केलं. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीसोबत लढवणार असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काल नागपूर इथं सांगितलं होतं. मात्र वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य चुकीचं आणि जनतेत संभ्रम निर्माण करणारं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राज्य समिती सदस्य जीतरत्न पटाईत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह काल शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल असं मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फारसा परिणाम होणार नाही असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 संपणार आहे. या मुदतीनंतर कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूक विषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत तसंच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी 291 आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणेचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व तसंच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या सुधारणेचा अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाची 1 एकर जागा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत बोलताना या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागानं 2 कोटी रुपये मंजूर केले असल्याचं सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. आज पहिल्या दिवशी 30 विमानांची ये जा होणार असून सुमारे 4,000 प्रवासी यातून प्रवास करणार आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रवासीसोबतच मालवाहतूक सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या देशांतर्गत असलेली ही सेवा मार्च महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. शाश्वततेच्या तत्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. अरावली पर्वतरांगेबाबत उद्भवलेल्या भ्रामक माहितीच्या पार्श्वभूमीवर ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. काँग्रेस पक्ष याबाबत नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका यादव यांनी केली. ते म्हणाले,
एक बड़ा विषय है कि जो भी विकास की अवधारणा करते हैं वो सस्टेनेबिलिटी के आधार पर होना चाहिए. तो मुझे लगता है कि ये पर्यावरण के अनुकूल और जो फ्यूचरिस्टिक सस्टेनेबिलिटी की बात करते हैं उसके अनुकूल ही ये निर्णय आया है. और कांग्रेस तो झूठ और भ्रम इसमें फैलाने की कोशिश कर रही है. वास्तविकता तो यह है कि अरावली में जो लगभग मुझे जानकारी जो दी है कि 1100-1200 माइंस में राजस्थान में 700 तो अशोक गहलोत के समय में दी गई.
दरम्यान अरावली पर्वतरांगेत आता नव्या खाणींना परवानगी दिली जाणार नाही. केंद्र सरकारनं काल हा निर्णय जारी करत सध्या सुरू असलेल्या खाणींसंदर्भात सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ख्रिस्ती धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. या सणासह नववर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळनिमित्त सर्वच ठिकाणच्या चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाताळनिमित्त शासकीय सुटी असल्यामुळे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आज बंद राहणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस सुशासन दिवस म्हणूनही पाळला जातो. वाजपेयी यांच्या जयंतीच्या अनुषंगानं धाराशिव इथल्या लोकसेवा समितीचे विविध पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. अंबाजोगाईच्या ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, धाराशिव जिल्ह्यात पालावरची शाळा चालवणारे चंद्रशेखर पाटील, तसंच लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमाला यावेळी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं हे 16वं वर्ष आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचं काल नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. नाईक यांच्या निधनामुळे अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण हे विधेयक संसदेनं नुकतंच मंजूर केलं. राष्ट्रपतींनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रातले कृषी शास्त्रज्ञ पी शेळके यांनी या विधेयकातल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
ग्रामपंचायती स्वतः विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करतील आणि शाळेच्या इमारती, अंगणवाड्या, पक्के रस्ते, गटारी, पूल इत्यादी कामे निवडून बांधण्यात येतील. शेती आणि जलसंधारणाला जोडसुद्धा या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि जलसंधारणाची कामे केली जातील, ज्यामुळे जमिनीच्या पाण्याची पातळी वाढेल आणि पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंती आणि पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था सुद्धा निर्माण करता येईल.
भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता हार्दिक सिंह याची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठीची शिफारसही करण्यात आली असून यामध्ये योग अभ्यासक आरती पाल सह 24 खेळाडूंचा समावेश आहे. कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव आणि बिल्डा या आयुष्मान उपकेंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी काल सुमारे 1300 अधिक अर्जांची विक्री झाली, तर काँग्रेस तसंच वंचित आघाडीचे प्रत्येकी 1 असे एकूण 2 अर्ज दाखल झाले. लातूर मनपा निवडणुकीसाठी गेल्या 2 दिवसात 1513 अर्जांची विक्री झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथं अंगणवाडी सेविकांसाठीच्या पोषण भी पढाई भी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. हवामान. राज्यात काल अहिल्यानगर इथं सर्वात कमी 9.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 9.6, नांदेड 10.2, परभणी आणि धाराशिव इथं सरासरी 11, तर छत्रपती संभाजीनगर इथं 12.4 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेस आणि रासपची आघाडी. महायुतीची घोषणा लवकरच होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ. आणि प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.